आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800 833 2231. आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800 833 2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवे तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आज आपण असा विषय हाताळणार आहोत की तो आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे। जे बंधनं परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदम आणि हवा यांना लावून दिलेले होते आणि त्यानंतर पापाचा परिणाम मनुष्य जातीवरती भयंकर झालेला होता, हे तर सर्व आपल्या परिचयाचं आहे। परंतु जीवनात ज्या व्यक्तीवरती आम्ही अतोनात प्रेम करतो, ज्याच्याविषयी आपले जीवनातले सुखदुःख आपण सामायिक करतो, ती व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष असो, जेव्हा आपल्याला सोडून जाती तर तो विरह आपण सहन करू शकत नाही। तो दुःखद काळ असतो, एक वेदनामय क्षण असतो की त्याला आम्ही सहसा सामोरे जात नाही। परंतु एक वास्तविकता आहे, ज्या ठिकाणी जीवन आहे त्या ठिकाणी मृत्यू देखील आहे, हे आपण चुकवता कामा नये। आणि आपण नेहमी लक्षात ठेवायचं की अशा परिस्थितीला एकदा आपल्याला सामोर जायचं आहे। परंतु जेव्हा तो पर्व किंवा जेव्हा ती वेळ निघून जाती तर त्यानंतर आपण काय करावं, यासाठीच आजचा हा महत्त्वाचा संदेश आम्हा प्रत्येकांच्यासाठी आहे। हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी, मग आध्यात्मिक गोष्टींविषयी काय, की आम्ही कशाप्रकारे प्रभूच्या वचनांवरती विश्वास ठेवावा आणि त्याचं उत्तर आम्हा प्रत्येकांना कशा स्वरूपाचं आहे, अशाच प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। आजचा संदेश हा रूथ याचा पहिला अध्याय 6-18 या वचनावर आधारित आहे आणि आजचा संदेश आहे तीन विधवा। मला असं वाटतं की आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशासाठी स्वतःला परमेश्वराच्या हातात सोपूयात। रूथचे पुस्तक एका शोकांकिकेने उघडते आणि विजयाने संपते। देवाने रूथ नावाच्या एका मोआबी मुलीला कसे घेतले, तिला मृत्यू आणि अंधारातून कसे बाहेर आणले आणि इस्रायलाच्या करारातील लोकांचा भाग बनवले याची ही कथा आहे। ही स्त्री हरवलेल्या पतीतून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्वजात कशी रूपांतरित झाली याची कथा आहे। एका पाप्याचा पाठलाग कृपेने होत असल्याची ही कथा आहे। हा उतारा तीन विधवा नवमी आणि तिच्या दोन सून अर्पा आणि रूथ यांच्यासोबत उघडतो। या तीन विधवांनी नुसतेच आपले पती गमावलेले आहेत, आता ते मवाब देशात निराधार राहिले आहेत आणि भविष्याची फारशी आशा नाही। रूथ आणि अर्पा मवाबाच्या मूळ रहिवासी होत्या, पण नामी मूळची यहुदाची होती। ही एक यहुदी होती आणि ती परमेश्वराला ओळखत होती आणि तिला मवाबाच्या देशात तिला जायचे होते, हे ठिकाण आहे। स्तोत्रसहिता याचा 60 अध्याय आणि 18 वचन, तसेच हा शब्द पूर्णपणे तिरस्काराचा शब्द आहे। विधवा जर म्हटलेला आहे तर तिरस्कार म्हणण्यापेक्षा हा एक दुःखद शब्द आहे असा देखील आपण म्हणू शकतो। मवाबाला असे बोलावून देव म्हणतो की मी सर्वात खालच्या गुलामापेक्षा खालचे आहे, परंतु गुलाम वरिष्ठांचे पाय धुण्यासाठी वापरतात त्या भांड्यासारखे आहे। आता पतीच्या मृत्यूनंतर वचन 6-7 आम्हाला सांगते की परमेश्वर ज्या ठिकाणी त्याच्या लोकांना आशीर्वाद देत होता तिथे परत जाण्याचा निर्धार आहे। बायबल या उतारात आपल्यासाठी तीन स्त्रिया सादर करते। तीन स्त्रिया ज्या भयंकर परिस्थितीत आहेत आणि विधवा आहेत, कारण त्या पापाची किंमत चुकवत आहेत। नवमीला मवाबाच्या मध्ये तिच्या काळासाठी दाखवण्याचे आहे की मवाब नावाच्या तीन थडग्या आहेत, एक त्याच्या मुलाची आणि दोन त्याच्या लेकरांची। जेव्हा आपण प्रभूपासून दूर जातो आणि पापामुळे संकटात सापडतो तेव्हा आपण कसे वागले पाहिजे याबद्दल ते त्यांच्या परिस्थितीला कसे प्रतिसाद देतात हे आपल्याला बरेच काही शिकवू शकते। या तीन महिलांचे निरीक्षण करण्यासाठी आज थोडा वेळ काढूयात, कारण आपण तीन विधवांचा विचार करणार आहोत। पराभवाच्या ठिकाणी एक विधवा नामी, हे देवाच्या मुलाचे चित्र आहे जो प्रभूच्या मागे ढळलेला आणि मागे सरकलेला आहे। तिच्या पराभवाचे कारण वचन 1-5 मध्ये शोधले जाऊ शकते। पापावर नेहमीच उच्च किंमत असते, गलतीकरास पत्र याचा 6:9 आणि जर आपण पाहलं तर नीतिसूत्र याचा 13:15 देवाचे मूल या जगात परत आल्याने काहीही चांगले परिणाम होणार नाही। तिच्या पराभवाची पूर्तता अथवा पूर्णता तुम्ही नामीबद्दल शब्द ऐकताच तुम्ही सहजपणे पाहू शकता की ती पूर्णपणे पराभूत झाली आहे आणि आशा गमावली आहे। आजची आशा नाही, तिच्याकडे स्वतःची किंवा तिच्या सुनांची काळजी घेण्यासाठी काहीही नाही। तिला उत्पन्न नाहीत, राहायला जागा नाही, तिच्याकडे परमेश्वराशिवाय काहीही उरले नाही। तिला आता हे कळत नाही, पण तो नेहमी पुरेसा असतो। उद्याची आशा नाही, तिचे भविष्य देखील अंधकारमय आहे। तिला पती नाहीत, तिला आणखीन मुले होणार नाही, तिच्या आयुष्यात पुढे पाहण्यासारखे काहीही नाही। पण पापाची किंमत चुकवल्याबद्दल दुःख आणि वेदना। जेव्हा ती तिच्या भविष्याबद्दल बोलते तेव्हा ती विवाहाच्या कायद्याबद्दल बोलत असते। अनुवाद याचा 25:5 नवमीला अध्यात्मापेक्षा भौतिक गोष्टींबद्दल अधिक काळजी वाटते। पाप नेहमीच तुमच्या प्राधान्यक्रमाची व्यवस्था आणि तुमच्या योग्य आणि चुकीच्या संकल्पना विस्कळीत करते। यशया याचा 5:20 तिच्या पराभवाचे परिणाम। नामी खरे तर रूथ आणि अर्पा यांना त्याच्या मूर्तीपूजक देवाकडे आणि दुष्ट जीवनशैलीकडे परत जाण्यासाठी प्रोत्साहित केले। ती त्यांना सांगते की ते मोआबामध्ये चांगले राहतील, ते कदाचित इस्रायलमध्ये स्वीकारले जाणार नाही, त्यांना त्यांच्याच प्रकारचे पती सापडतील। देवाच्या गौरवाची शक्तिशाली साक्षीदार होण्याची तिची सर्व क्षमता तिने गमावली आहे। नामी सत्याचा पुरावा आहे की एक दुखी आणि पाप आजारी आस्तिकांच्यासाठी शुभ वर्तमान म्हणजेच काय की एक आशा त्या ठिकाणी आहे। देवाच्या कोणत्याही मुलाने इतरांना येशूकडे ख्रिस्ताकडे येण्यापासून रोखण्यासाठी कधीही दोषी असू नयेत। आम्ही त्यांना आत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना दूर न करता। प्रस्थानाच्या ठिकाणी एक विधवा। अर्पा हे एका हरवलेल्या व्यक्तीचे चित्र आहे जो देवाच्या गोष्टीकडे पाहतो आणि त्याच्यावर विश्वास न ठेवता किंवा स्वीकारल्याशिवाय पापाच्या जीवनाकडे वळतो। ती तिच्या नातेवाईकांकडे परतली। अनेकदा कौटुंबिक संबंध आणि आपुलकी हे काही लोकांच्या परमेश्वराला प्राप्त होण्याचा अडथळा ठरतात। ती तिच्या धर्मात परतली। स्पष्टपणे तिने इस्रायलच्या देवाबद्दल ऐकले आणि पाहिले, तरीही तिचे देव अजूनही तिच्या प्रेम आणि भक्तीचे उद्दिष्ट होते। ती तिच्या वास्तवाकडे परत आली। अर्पा इस्रायलमध्ये कधीही आनंदी झाली नसती। ती अजूनही तिच्या हृदयात मवाबाशी पूर्णपणे बांधलेली होती। हरवलेल्या चर सदस्यांची शोकांकिता हीच आहे। अर्पा हे त्या व्यक्तीचे चित्र आहे जी परमेश्वरावर विश्वास ठेवती केवळ एक भाग म्हणून। ती प्रकाशापासून दूर गेली आणि ती पुन्हा कधीही ऐकली नाहीत किंवा परतली नाहीत। तिचे शाश्वत नशीब समजणे कठीण नाही। स्तोत्रसहिता याचा 9:17 श्रोते हो, येशूकडे पाठ फिरू नका, तो तुमच्याकडे एकमेव आशा आहे। योहानकृत शुभोर्तमन याचा 14:6 निर्णयाच्या ठिकाणी एक विधवा। रूथ हे त्या हरवलेल्या पाप्याचे चित्र आहे जो देवाच्या गोष्टीकडे पाहतो आणि विश्वासाने त्यावर विश्वास ठेवतो। ती खरी मालकीन आहे। ती देवाच्या कुटुंबात प्रवेश करते आणि कायमचे परमेश्वराचे अनुसरण करण्याची पूर्ण वचनबद्धता करते। रूथचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला। जरी नामीकडे तिची ऑफर करण्यासाठी काही नसले तरी, काहीही झाले तरी, रूथने ठरवले की ती नामीचे अनुसरण करेल। स्पष्टपणे तिच्या हृदयात काहीतरी म्हणजेच कुणीतरी काम केले होते। तिचे काय आहे, तिचे लोक काय करतात याची पर्वा न करता देव पापी लोकांच्या हृदयाशी बोलेल याचा ती सकारात्मक पुरावा आहे। देवाने त्यांना वस्तूंना दिल्यावरही जे त्याच्यावर प्रेम करतात त्याच्याबद्दल आभार मानतात। हा निर्णय किती महत्वाचा होता, बेथलहेममध्ये येशूचा जन्म होईल हे निश्चित केले। तुम्ही येशूबद्दल काय ठरवले आहे? रूथ विश्वासाने निर्णय घेते। ती विश्वासाने नवीन कुटुंब आणि नवीन प्रभू स्वीकारते। तिला नवीन जीवन आणि नवीन प्रभू मिळाला कारण तिने विश्वास दाखविला। कॅल्वरी येथे सर्व काही बदलते। पहिले करीन त्याचा 5:17 आणि रोमकरास पत्राचा 6:6 येशूमध्ये आपण नवीन आणि मुक्त आहोत. 17 रूथ शेवटी निर्णय घेते. ती पूर्णपणे वचनबद्धतेने मृत्यूपर्यंत पोहोचते. ती प्रत्येक उरलेल्या दिवसातील प्रत्येक सेकंद परमेश्वरासोबत चालवण्यासाठी घालवते. तिच्यासाठी मागे वळून पाहणार नाही. तरीही तेथे काय आहे? मृत्यू, पराभव, अंधार आणि निराशा. असल ख्रिस्ती धर्म संपूर्ण वचनबद्धतेबद्दल आहे. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 16:24 तुमचे सर्व काही त्याचे आहे का? तुम्ही सर्व त्याचे आहात का? यापैकी कोणतीही गरीब विधवा तुम्ही सध्या जगत असलेल्या जीवनाचे उत्तम प्रतिनिधित्व करते? तुम्ही नावमी सारखे आहात का, जी परमेश्वराला ओळखते पण आशीर्वादाच्या ठिकाणी परत जाण्याची गरज आहे? तुम्ही अर्पा होऊ शकता का? तुम्ही प्रभूच्या गोष्टीकडे लक्ष दिले आहे आणि त्याचे अनुसरण न करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु देवाच्या इच्छेवर तुमचे जीवन आणि तुमचे पाप निवडले आहे? किंवा तुम्ही रुथ सारखे व्हाल? तुम्ही परमेश्वराचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तो तुम्हाला घरी येईपर्यंत, म्हणजेच काय की घरी घेऊन जाईपर्यंत काहीही होऊ शकेल. यापैकी कोणती महिला तुम्ही सध्या जगत असलेल्या जीवनाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करेल? जर तुम्ही तारण केले आणि प्रभूपासून दूर असाल तर मी तुम्हाला घरी येण्याचे आमंत्रण देतो. जर तुम्ही हरवले असाल आणि विश्वासाच्या जीवनाबद्दल विचार करत असाल तर मी तुम्हाला आज येशूला स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. जर तुम्ही वाचलात, सुरक्षित असाल आणि स्थायिक झाला असाल तर मी तुम्हाला त्याच्यासमोर उपासना करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी आणि कृपेबद्दल आभार मानण्यासाठी आमंत्रित करीतो. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या सदा सर्व काळ सारखा आहे. तो न बदलणारा आहे. जो त्याच्याकडे येतो त्याच्यामध्ये तो परिवर्तन घडून आणतो. तो त्याच्यामध्ये एक ओढ निर्माण करतो. तशीच आशा परमेश्वराने रूथ हिच्या मनात उत्पन्न केलीत आणि ती तयार झालीत आणि ती म्हणालीत की तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते माझे लोक, तुझे जे गणगोत्र आहे ते माझे गणगोत्र आहे. एक निर्णयात्मक ठिकाणी रूथ येऊन पोहोचलेली होती. तिला बरं आणि वाईट याच्यामधला फरक जाणण्याचा होता. तिने तो निर्णय घेतला, त्यामुळे ती पूर्णपणे देवाच्या बाजूला येऊन उभी राहिली. आणि ह्या स्त्रीचं नाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात. ते अशासाठी की जो निर्णय तिच्या आयुष्यामध्ये तिने घेतलेला होता तो उत्तम होता, अवर्णनीय होता आणि आश्चर्यकारक होता. जेव्हा आम्ही जगाच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतून घेतो तर तेव्हा आम्हाला आध्यात्मिक गोष्टींचं भान राहत नाही. जेव्हा आम्ही शोकांकितेमध्ये असतो तर तेव्हा आम्हाला परमेश्वराचे सांत्वनादायक शब्द ऐकायला मिळत नाहीत. परंतु जर आम्ही स्वतःच्या मनावरती नियंत्रण मिळवलं, ताबा मिळवलं, तर परमेश्वराचा आवाज आम्हाला अगदी स्पष्टपणे ऐकू येतो. तो आम्हाला आमंत्रित करतो. तो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे. तो म्हणतो की मी जीवनाचं जल आहे. तो म्हणतो की मी आधी आणि अंत आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मी कुठल्याच प्रकारची उणीवता भासू देणार नाही. जरी परिस्थिती त्या ठिकाणी रूथच्या समोर बिकट होती, जरी त्या एकट्या होत्या, परंतु त्या एकटेपणामध्ये परमेश्वर त्यांच्या सोबत होता. त्याने म्हटलेलं आहे ना की मी तुम्हाला टाकणार नाही, सोडणार नाही, अंतर देखील देणार नाही. याचं जिवंत उदाहरण आपल्याला रूथच्या जीवनचरित्राद्वारे प्राप्त होते आणि मिळते. म्हणून आम्ही होईल तितका आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती, त्याच्या अभिवचनावरती, त्याच्या क्रूसावरती, त्याच्या जीवनावरती, त्याच्या मरणावरती, त्याच्या पुनरुत्थानावरती आणि त्याच्या येणाऱ्यावरती विश्वास ठेवावा. हेच आपलं जीवितक्रम आहे की ज्यामुळे देव प्रसन्न होतो. आणि ज्याप्रकारे तो शमूवेलावरती प्रसन्न झालात, ज्याप्रकारे तो सलमोनावरती प्रसन्न झालात आणि निवडलं त्याचा एक योग्य शिष्य म्हणून, तसंच तो आपची निवड करणार आहे. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, परिस्थिती बदलणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा जिवंत बाप तू आहे. तुझ्याकडं, तुझ्या शब्दकोशात अशक्य हा शब्द मुळीच नाही, कारण की तू जेव्हा मनुष्याला धरतोस, मनुष्याला स्वतःच्या बाजूला उभं करतो, तर तेव्हा त्याचे सर्व अपराध तू पुसून टाकतो. त्याच्या सर्व वेदना तू नाहीशा करतो, त्याला तू आराम देतो आणि तुझ्या स्वर्गीय राज्यात आमंत्रित करतो। हे समजण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देत उपकार मानतो प्रभू। तू आमची प्रार्थना ऐकली, ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तू ऐक, आमेन।
आयुष्य वेग पडते कळ्या चंदका उशीर लवकर वीर पळघटका तास दिनी मास वर्ष करितीर पण घटका तास दिन मास वर्ष करितीर मरण जवळ जवळ येते कसा धरी लवकर कसा धरी लवकर के पळते बालपण तारुण्य भर सरुणी होईल वृद्धा घर
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.ORG. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.
आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833231. आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833231.